चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आता राजाचा मुलगा राजा नाही बनणार, ऊस तोडणी कामगाराच्या मुलानं आमदार झाल्यावर केलं वक्तव्य। राजाचा मुलगा आता राजा नाही बनणार, तर जो खरा हक्कदार आहे तोच राजा बनेल, असं आमदार राम सातपुते यांनी सांगितलं। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या माळशिरसच्या राम सातपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। माळशिरस सारख्या छोट्या गावातून आमदार झालेल्या राम सातपुते यांचे वडील विठ्ठल सातपुते साखर कारखान्यात मजुरी करत होते। बऱ्याच दिवसांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रिय असणाऱ्या सातपुते यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचं मानलं जातं। राम सातपुते म्हणाले, मी 2-3 वर्षांपासून तिथं काम करत होतो, माझ्या आई वडिलांना आमदार म्हणजे काय हे देखील माहीत नव्हतं, पण लोक भेटायला येत आहेत याचा अर्थ आपला मुलगा नक्कीच काहीतरी चांगलं काम करत असेल असं मात्र त्यांना वाटत होतं। माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून आणि मागासलेल्या समाजातून आलेल्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री आणि आठवले साहेब यांनी जी क्षमता देण्याचं काम केलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही।